सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत आपके साथ, वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों की बात। सो बॉलीवुड की देसी गर्ल प्रियंका चोपड़ा की बातें यहाँ पे हो रही थी। कल वो एक शादी में गई थी, अंबानी फैमिली से ही लग्न होता, सो त्याच्यामध्ये ती गेली होती। तिचा जो लुक होता देसी लुक, त्याची खूप काल चर्चा होती। प्रियंका ने ग्रे कलरची एक साडी नेसली होती, त्यावर तिचं एक कुंकू होतं कपाळावरचं, ते सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं। वो कहते ना, एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, अपनी भारतीय महिलाओं के लिए एक चुटकी सिंदूर की कीमत बहुत ज्यादा है। आणि सध्या मात्र चित्र जरा वेगळं बघायला मिळतंय गाव, म्हणजे सिंदूर असेल म्हणजेच कुंकू असेल या फिर मंगळसूत्र असेल, याचा ट्रेंड नाही ग सध्या। म्हणजे काय ना, बऱ्याच मुली बऱ्याच महिला हे न घालणं पसंत करतात गाव, म्हणजे कारण कुठलंही असेल, मग ते ऑफिसमध्ये वेस्टर्न कपड्यावरती सूट होत नाही किंवा मग समोर व्यक्ती काय म्हणेल या उद्देशानेही बरेच जण नाही वापरत, नाही का। सो आज तुम्ही मला सांगायचं की खरंच मंगळसूत्र असेल किंवा कुंकू असेल याचा ट्रेंड सध्या नाही आहे का, वापरत नाहीत का महिला या, मला कॉल करून सांगायचं। नंबर आहे माझा 9607007935 9607007935, नंबरला तुम्ही मला फोन करायचं। तोपर्यंत पुढचं गाणं तुमच्याकडे डान्स बसंती ऐकवतोय थोड्या वेळात, ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।